आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबराभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. शेतजमनी पडीक दवरूं नाकात, तातूंत पीक घेयात. सरकार शेतकाराक सदांच वेगवेगळ्या येवजण्या वरवीं तेंको दिता. कम्युनिटी फार्मींग येवजण सरकार फुडल्या 15 दिसां भितर चालीक लायतले अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. भात शेतीच्या पारंपारीक शेती सयत मिक्स्ड क्रॉपींग पद्दत, अळसाणे, चवळी, फुलांची आनी फळांची लागवड, हळद तशेंच वांयगण शेती आनी हेर पिकावळींतल्यान शेतकाराक बरें उत्पन्न जोडूं येता अशें मुखेलमंत्री सावंत हांणी म्हळां. आडवेळ्या पावसाक लागून शेताचे लुकसाण जाल्ल्या शेतकारांक शेतकरी आधार निधी वरवीं अर्थीक मजत दिवपी मंजुरी पत्राच्या वाटपाच्या कार्यावळींत ते उलयताले.
100% लोकांनी अप्लाय केले पळय न्हू, आणि जे इलिजिबल असले तितक्यांच्या शेतांनी आमचे ZDO मुद्दामून शेतांनी गेले, त्यांच्यानी सर्वे केलो, त्यांच्यानी पळयले आणि अप्लाय केल्या 100% लोकांक आज आम्ही पैसे दिता. हा खरोखरच सांगता, माझ्या डिपार्टमेंटल स्टाफाचे हा कॉंग्रेच्युलेट करता. विरोधकांनी टीका केली हे बेश्टेच सांगतात म्हणून, हे पैसे दिवचे ना म्हणून, पण आमचे सरकार जे सांगता ते करता, त्या खातीर विरोधकाच्या टिके खातीर आम्ही राहूंक ना. आणि म्हणून म्हाका दिसता शेतकऱ्यांक आज कॉम्पेन्सेशन दिता असताना म्हाकाय समाधान जाता की त्याका लॉस झालो की त्यांनी आपले पैसे मोडलेले. निदान भात घरात आयले जाल्यार त्याका समाधान असतले, बट ते भात घरात येऊंक ना. निदान त्याका थोडे तरी पैसे त्याका मेळचे, त्याच्या अकाउंटार आम्ही पैसे घालपाक शकले.
या येवजणे वरवीं 3,950 शेतकारांक 3,68,00,000 रुपयाच्या अर्थीक निधीची मजत केल्या अशें तांणी म्हळां. ह्या वेळार मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, गोंय शेती खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, शेतकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. हे येवजणे वरवीं अर्ज केल्ल्या पात्र तारपी 100% शेतकारांचे अर्ज मान्य केल्यात अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
आधार निधीच्या अंतर्गत जवळपास आम्ही 3,950 लोकांक 368 लॅक्स म्हणजे 3,68,00,000 रुपया आज डिस्ट्रीब्यूट करता. सरकारान तुमकां उतर दिलें आनी त्या उतरा प्रमाणे आमी खरें डिसेंबरानूच दिवपाचें आसलें, कोड ऑफ कंडक्ट म्हणून थोडोसो उशीर लागलो, पण आमी उतरा प्रमाणे तुमकां तें कॉम्पेन्सेशनाचें प्रॉम्प्ट कॉम्पेन्सेशन दिलें.
साखळे नगरपालिका आनी राज्य शारी उदरगत मंडळ हांच्या जोड पालवान अमृत 2.0 मिशना खाला साखळेच्या वाळवंटी न्हंयचे देगेर जावपी सौंदर्यीकरण आनी उदरगत कामाच्या बुन्यादी फातर बसोवपाचो सुवाळो आज सकाळी 10 वरांचेर साखळे जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हजर आसतले. तांचे बरोबर मंत्री विश्वजीत प्रताप सिंग राणी मानाचे सोयरे हजर आसतले. येस मेळोवपाक शॉर्टकट नासता आयच्या ह्या सर्तीच्या काळांत खंयच्याय मळार कश्टाक पर्याय ना अशें मत अभिनेत्री वर्षा उसगांवकार हांणी उक्तायलें. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज वतीन काल जाल्ल्या अस्तुरी कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यांत त्यो उलयताल्यो. ह्या वेळार संघटनेची अध्यक्ष प्रतिमा धोण, MSME संचालक MK मीना, सँड्रा फर्नांदीस, संजय आमोणकार हाजीर आशिल्ले. 12-16 जानेवारीक जावपी शियाळी अधिवेशनाक पर्यावरणाचो इबाड, वाडटे गुन्यांव, अपघात, बेरोजगारी, म्हारगाय, भ्रश्टाचार सारक्या विशयांचेर सरकाराक धारेर धरतले अशी माहिती विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांणी दिल्या.
Definitely the environmental damage, unemployment, inflation, these are issues, rising crimes, murders, corruption. These are issues that have to be raised and the way this government is working, dadagiri, kumshai, complete paralysis of policy making. Anik je padang aashwasan dilni ti aashwasan ajun teshi hai. So there is the governor's address. During the BAC, what is the agenda of the session would be discussed and based on that we will take a consensus.
गोंय वेचाळेंत नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेंत चडांत चड तापमान 30.6 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 21.1 डिग्री सेल्सियस नोंद जाला. विजय हजारे ट्रॉफी एलिट क्रिकेट सर्तींत गोंय पंगडाक उत्तराखंड पंगडा आड 7 विकेटींनी हार घेवची पडली. जयपुरांतल्या KL सैनी स्टेडियमाचेर जाल्ल्या मॅचींत गोंयान पयलीं बॅटींग करतना 49.1 ओव्हरींनी 270 धांवड्यो केल्यो. उत्तराखंडान 46.2 ओव्हरींनी फक्त 3 विकेटी वगडावन 274 धांवड्यो करून जैत सोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.